चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश ऊस विभागाची मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम सुरू। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व ऊस क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेचं आयोजन राज्य ऊस विभागानं केलं आहे। ऊस आणि साखर उद्योगाचे राज्य आयुक्त संजय आर भुसरेड्डी यांनी बुधवारी सांगितलं की ऊसाची लागवड केल्या जाणाऱ्या भागात सातत्यानं सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबतही शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे। हे काम राज्यातील सर्व साखर कारखान्यात सातत्यानं केलं जात आहे, जेणेकरून लोक सुरक्षित राहतील।